आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबराभागावर भी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातातल्या सुरत शारान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवी जल संचय जनभागीदारी कार्यावेशी सुरुवात करतले. नेचर या नामनेच्या आंतरराष्ट्रीय विज्ञान नेमाळ्यान उजवाडाक आयल्ल्या अभ्यासाप्रमाण स्वच्छ भारत मिशनाक लागून भारतान 2011-2020 या काळात वर्षाक सुमार 7-70 हजार भुरग्यांक अकाली मरणांतल्यान वाटायल्यात. भारतीय जनता पक्षान जम्मू काश्मीरान विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या टप्प्याखातीर 40 स्टार प्रचारकांची नावां जाहीर केल्यान. आंध्र प्रदेशान हुंवार आयिल्ल्यान 1.8 लाख हेक्टर वाठारांतल्या पिकांचे लुकसाण जाले आनी सुमार 2 लाख शेतकारांचेर परिणाम जालो अशें केंद्रीय शेती मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातातल्या सुरत शारान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवी जल संचय जनभागीदारी कार्यावळीची सुरुवात करतले. ही कार्यावळ आदीच चालू आशिल्ल्या जलशक्ती मोहीम कॅच द रेन या मोहिमेच्या अनुरूप आसा, जी दीर्घकाळ उदकाची सुरक्षितताय सुनिश्चित करपाच्या प्रधानमंत्री मोदी हांची सामूहिक उदका व्यवस्थापनाचो दृष्टीकोन घटमूट करतली. हो उपक्रम गुजरातातले नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग आणि भागधारकांक रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर्स लागू करपाखातीर एकत्रित करपाचो प्रयत्न करता. या कार्यावळी खाला पुराय गुजरातान सुमार 24,800 रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर्स समुदाय भागीदारीन बांदतात. हे भूजल पुनर्भरण संरचना म्हणून काम करतले. पावसाचे उदक साठोवपाक आणि दीर्घकालीन उदक व्यवस्थापनात मदत करतले. ही संरचना समुदाय संचालित जल संचयनात गुजरातचे यश अधोरेखित करतली आणि कॉर्पोरेट सामाजिक जापसालदारकीक प्रोत्साहन दितली. जल संचय जनभागीदारी कार्यावळ हो एक इतिहासिक उपक्रम जो हेर राज्या खातीर अनुकरणीय आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो महत्वाकांक्षी प्रकल्प स्वच्छ भारत अभियान खाला 2011-2020 मेरेन देशान दर वर्सा सुमार 7-70 हजार भुरग्यांक अकाली मरणांतल्यान वाटायल्यात. ही माहिती नेचर या नामनेच्या आंतरराष्ट्रीय विज्ञान नेमाळ्यान दिल्या. आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था, कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि ओहायो विद्यापीठाच्या संशोधकांनी भारतातल्या स्वच्छ भारत अभियान आणि अर्भक आणि 5 वर्षा सकयल्या भुरग्यांच्या मरणाच्या प्रमाणात मधल्या संबंधाचेर अभ्यास केला. संशोधकांनी 2011-2020 या काळात 35 राज्यांतल्या आणि 640 जिल्ह्यांतल्या 5 वर्षा सकयल्या भुरग्यांच्या मृत्यूच्या आकडेवारीचा अभ्यास केला. स्वच्छ भारत अभियाना आदी आणि उपरांच्या वर्षांच्या तुलनेत स्वच्छ भारत अभियान कालावधीन भारतान अर्भक आणि बालमृत्यू दरात वाढ घट चालल्याचे अभ्यासांत म्हणा. भारतीय जनता पक्षान जम्मू काश्मीरान विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या टप्प्याखातीर 40 स्टार प्रचारकांची नावां जाहीर केल्यात. तातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांचो आसपाव जाता. पक्षाच्या स्टार प्रचारकांत वरिष्ठ फुडारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहर लाल, जी किशन रेड्डी, जितेंद्र सिंग आणि शिवराज सिंग चौहान हांचोय आसपाव जाता. 90 वांगडी जम्मू काश्मीर विधानसभेची वेंचणूक 3 टप्प्यांनी जाता. पहिल्या टप्प्याखातीर 18 सप्टेंबराक, दुसऱ्या टप्प्याखातीर 25 सप्टेंबराक आणि तिसऱ्या टप्प्याखातीर 1 ऑक्टोबराक मतदान जातले. मतमेजणी 8 ऑक्टोबराक जातली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC सांकला फाउंडेशनाच्या सहकार्यान आज नवी दिल्लीन युनिव्हर्सल एक्सेस टू हेल्थ केअर डिजिटल सोल्युशन्स या विषयाची राष्ट्रीय परिषद घडवून हाडटलो. या परिषदेक नीती आयोग आणि भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालय हांचो आधार असा. ग्रामीण, दुर्गम आणि दोंगराळ भागांतल्या लोकांक परवडपी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिवपा खातीर आरोग्य सेवा आणि डिजिटल हेल्थ केअर तंत्रज्ञान क्षेत्रातले प्रॅक्टिशनर्स, सरकारी अधिकारी, आघाडीचे तज्ञ, नवकल्पक आणि धोरणकर्ते हांक एकठांय हाडप हो या कार्यक्रमाचो उद्देश असा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात. राष्ट्रीय मीन्स का मेरिट शिष्यवृत्ती योजने खातीर 2024-2025 वर्सा खातीर अर्ज सादर करपाची तारीख सरकारान 30 सप्टेंबर मेरेन वाडयल्या. हे येवजणे खाला अर्थिक नदरेन दुबळ्या वर्गांतल्या योग्य विद्यार्थ्यांक 8वी वर्गा उपरांत इश्कॉल सोडचे न्हय आनी 12वी वर्गा मेरेन शिक्षण पुराय करपाक मेळचे म्हणून शिष्यवृत्ती दितात अशें केंद्रीय शिक्षण मंत्रालयान सांगला. राज्य आनी केंद्र शासित प्रदेशांच्या पात्रता परिक्षेन उत्तीर्ण जाल्ल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांक दर वर्सा 1,00,000 नव्यो शिष्यवृत्ती हे येवजणेन दितात. ही येवजण फक्त राज्य सरकार सरकारी अनुदानीत आनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी शिकपी विद्यार्थ्यां खातीर लागू जाता. हाजे खाला विद्यार्थ्यांक शिष्यवृत्ती रक्कम दर वर्सा 12,000 रुपया दितात. आंध्र प्रदेशांत हुंवार आयिल्ल्यान 1.8 लाख हेक्टर वाठारांतल्या पिकांचे लुकसाण जाले आनी सुरवातेच्या अदमासा प्रमाण सुमार 2,00,000 शेतकारांचेर परिणाम जालो अशें केंद्रीय शेती मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलां. तांणी सांगले पिकांचे खास करून फुलां आनी हळदी हांचे खूप लुकसाण जालां. चौहान परिस्थितीची पळोवणी करपा खातीर आंध्र प्रदेश आनी तेलंगणाच्या 2 दिसांच्या भेटेर आसात. नुकसान भरपायचे मूल्यांकन पुराय जातकच केंद्र सरकारा कडल्यान दोनूय राज्यांक सगळी मदत मेळटली अशें आश्वासन शेती मंत्र्यांनी दिले. तांणी सांगले मूल्यांकन प्रक्रिया सुरू जाल्या आनी एनडीआरएफ पंगड आनी शेती खात्याचे अधिकारी लुकसानाचे मूल्यांकन करतात. भौशीक क्षेत्रांतल्या विमो कंपनीक दावे बेगीन निकालान काडपाचे निर्देश अर्थ मंत्रालयान दिल्या. आंध्र प्रदेश आनी तेलंगणात उटंगाराचो पावस आनी हुंवार पळोवन भौशीक क्षेत्रांतल्या विमो कंपनीक हुंवाराक लागून त्रास जाल्ल्या लोकांक पुराय आदार दिवपाचे निर्देश केंद्रीय अर्थ मंत्रालयान दिल्यात. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत मंत्रालयान सांगला विमो कंपनीक खाशेली शिबिरां घडोवन हाडून आनी दाव्याची प्रक्रिया सोपी करून बेगीन क्लेम सेटलमेंट सुनिश्चित करपाची सुचोवणी दिल्या. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हांणी काल आयुष खातीर नॅशनल एक्झिट टेस्ट म्हळ्यार एनईएक्सटी 2021-2022 वर्साच्या बॅचींतल्यान लागू जावपाची घोषणा केली. ह्या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या हुस्क्यांचो नियाळ घेवपा खातीर स्थापन केल्ले समितीच्या शिफारशी प्रमाण हो निर्णय घेतला अशें जाधव हांणी नवी दिल्लीत मिडियाक संबोधित करतना सांगले. भारतीय वैजकी प्रणाली राष्ट्रीय आयोग आनी होमिओपथी राष्ट्रीय आयोग कायद्या खाला 2021-22 वर्साच्या शिक्षणीक सत्रांत नोंदणी केल्ल्या विद्यार्थ्यांक एनईएक्सटी लागू करपाची शिफारस समितीन केल्या अशें तांणी सांगलें. जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव शर्मा हे समितीचे अध्यक्ष आशिल्ले. प्राध्यापक शर्मा हांणी विद्यार्थ्यांच्या सुचोवण्यांचो नियाळ घेतलो आनी मंत्रालयाक शिफारशी सादर केल्यो. हाचे खाला 1 वर्स इंटर्नशीप पुराय केल्या उपरांत राज्य वा राष्ट्रीय रजिस्टरांत लायसन्स आनी नोंदणी खातीर परिक्षा सक्तीची आसा. तशेंच जाधव हांणी सगळ्या नागरिकांची भलायकेन कळल्यान हांचेर लक्ष केंद्रीत करपी देश का प्रकृती परीक्षा अभियान ही देशभराची मोहीम जाहीर केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हांच्या अध्यक्षतेखाला काल अर्थिक स्थिरता आणि उदरगत मंडळाचे उपसमितीची बसका मुंबईत झाली. या बसकेन भारतीय प्रतिभूती आणि विनियम बोर्ड भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचे मुखेली हाजीर आशिल्ले. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातांतल्या सुरत शारांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवी जल संचय जनभागीदारी कार्यावळीची सुरवात करतले. नेचर या नामनेच्या आंतरराष्ट्रीय विज्ञान नेमाळ्यान उजवाडाक आयिल्ल्या अभ्यासाप्रमाण स्वच्छ भारत मिशनाक लागून भारतान 2011-2020 या काळात सुमार वर्साक 60-70 हजार भुरग्यांक अकाली मरणांतल्यान वाटायल्यान भारतीय जनता पक्षान जम्मू काश्मीरान विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या टप्प्या खातीर 40 स्टार प्रचारकांची नावां जाहीर केल्यान आंध्र प्रदेशान हुंवार आयिल्ल्यान 1.8 लाख हेक्टर वाठारांतल्या पिकांचे लुकसाण जाले आनी सुमार 2,00,000 शेतकारांचेर परिणाम जालो अशें केंद्रीय शेती मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.